नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. नीट पेपरफुटी संदर्भातलं आंदोलन संपल्याचं काँक्रोच जनता पार्टीकडून जाहीर. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. प्रल्हाद जोशी यांच्याकडे कार्यभार. आज कारगिल विजय दिवस. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हुतात्म्यांना अभिवादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात मधून देशवासियांशी संवाद साधणार. आषाढी एकादशीचा सोहळा सर्वत्र भक्तिभावानं साजरा. आणि भारताच्या अनाहत सिंगनं पटकावलं जागतिक कनिष्ठ गट स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद. झिम्बाब्वेविरुद्धचा दुसरा टी20 क्रिकेट सामना जिंकून भारताची मालिकेत विजयी आघाडी. आता सविस्तर बातम्या. काँक्रोच जनता पार्टीनं नीट पेपरफुटी संदर्भातलं आपलं आंदोलन संपल्याचं जाहीर केलं आहे. काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबत CJP प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांची सफल चर्चा झाली. या चर्चेनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत नड्डा यांनी CJP सगळ्या मागण्यांवर सरकारनं सहानुभूतीपूर्वक विचार करून मागण्या मान्य केल्याचं सांगितलं. ते म्हणाले,
इन्होंने जो डिमांड्स रखी थी उन सबको सरकार ने सहानुभूतिपूर्वक माना भी है और एक्सेप्ट भी किया है. मेरा निवेदन है कि आप सबसे हमारे जो आंदोलन करने वाले हैं वो अपने एजिटेशन को विथड्रॉ करें और पीसफुली हम सब लोग आगे बढ़े, ऐसा मेरा निवेदन है.
सदरच्या आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर तसंच CJP संयोजकांवर कारवाई न करणं, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला नियमानुसार अधिकाधिक आर्थिक मदत देणं आणि शिक्षण पद्धतीत सुधारणेसंदर्भात दिलेल्या मुद्द्यांवर विचार करण्याच्या मागण्या सरकारनं मान्य केल्याचं CJP प्रवक्त्यांनी सांगितलं. त्यामुळे हे आंदोलन तात्काळ मागे घेत असल्याचं जाहीर केलं. आंदोलनात सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबवण्याचं आवाहन प्रवक्ते आशुतोष रांका यांनी केलं. ते म्हणाले,
तमाम मांगे जो हमारी थी वो मान ली गई है, तो हम इमीडिएट इफेक्ट से प्रोटेस्टर्स से रिक्वेस्ट करते हैं कि आप विड्रॉ करें, पीसफुली अपने घर वापस जाएं और आगे की जो भी हमारी रणनीति होगी या बातचीत होगी उससे हम आपको अवगत कराएंगे. लेकिन प्रोटेस्टर्स से हम रिक्वेस्ट करते हैं कि इमीडिएट इफेक्ट से आप विड्रॉ करें, हमारी मांगे जो है वो मान ली गई.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. जंतर मंतरवरचं आंदोलन आणि एकंदर परिस्थितीचा देशविरोधी घटकांनी फायदा घेऊ नये, तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ऊर्जा स्वतःची कारकीर्द घडवण्यासाठी वापरावी या उद्देशानं आपण पंतप्रधानांकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे. शिक्षण खात्याचं कामकाज आता केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. दरम्यान प्रधान यांचा राजीनामा म्हणजे युवा शक्तीच्या एकजुटीचा आणि लोकशाहीचा मोठा विजय असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकारनं आंदोलकांवर लाठीमार तसंच अश्रुधुराचा वापर टाळायला हवा होता असं मत पवार यांनी व्यक्त केलं. काँक्रोच जनता पार्टीनं आपलं आंदोलन मागे घेतलं असलं तरीही मुंबईत आजचा नियोजित तिरंगा मार्च ठरल्याप्रमाणेच होणार असल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. आंदोलनकर्त्यांवर कारवाई करणाऱ्या दिल्ली पोलिसांवर कारवाई होणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. TET अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मानले जाणारे विजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजीत सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली. या दोघांनाही भिवंडी न्यायालयानं येत्या 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आग्रा इथल्या छापखान्यातल्या कर्मचाऱ्यांसोबत विजेंद्र कुमार गुप्ता याचे आर्थिक हितसंबंध असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या 14 पोहोचली आहे. प्रश्नपत्रिका फुटल्यानं 28 जून रोजी होणारी TET परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. गडचिरोली जिल्ह्यात नक्षली बॅनर लावून तसंच पत्रकं टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 जणांना पोलिसांनी अटक केली. यापैकी एक तरुण छत्तीसगडचा रहिवासी असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
कारगिल विजय दिवस आज साजरा होत आहे. 1999 साली भारतीय सैन्यानं पाकिस्तानवर मिळवलेल्या या विजयाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त लडाखमधल्या द्रास इथं कालपासून 2 दिवसीय स्मृती सोहळ्याला सुरुवात झाली. राज्यभरातही ठिकठिकाणी आज विविध कार्यक्रमातून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौक परिसरात आज सकाळी योग अँड स्पोर्ट्स वेलफेअर आणि सायक्लिस्ट फाउंडेशनच्या वतीनं विशेष अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातल्या सारनाथ या स्थळाचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातल्या या महत्वाच्या स्थळाला जागतिक पातळीवर स्थान मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान पंतप्रधान आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशविदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 136वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, AIR न्यूज हे संकेतस्थळ, तसंच न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाईल. आषाढी एकादशीचा सोहळा काल सर्वत्र भक्तिभावानं साजरा झाला. मराठवाड्यासह राज्यातल्या सर्वच विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. छत्रपती संभाजीनगर नजीक वाळूच्या पंढरपूर मंदिरात काल पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिसून आली. हजारो भाविकांनी शिस्तबद्ध रांगेत विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. पैठण इथं आषाढी एकादशीनिमित्त शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांची आणि भाविकांची मोठी गर्दी झाली. संत एकनाथ संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार विलास भुमरे यांनी सपत्नीक नाथ समाधीचं दर्शन घेऊन आरती केली. दर्शनासाठी सुमारे 2 किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा होत्या. बीड शहरासह जिल्ह्यात 11 तालुक्यांमध्ये विविध विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. विविध शाळांमध्येही बालगोपाळांनी विठ्ठल रुक्मिणी संत आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेत दिंडी काढली. परभणी इथं गुजरी बाजार परिसरातल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उपमहापौर गणेश देशमुख यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत महापूजा आणि आरती करण्यात आली. शहरात विद्यार्थ्यांनी काढलेल्या भव्य गोपाळ दिंडीचं महापौर आणि उपमहापौरांनी स्वागत केलं. हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथं भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. आखाडा बाळापूर इथले प्रसिद्ध चित्रकार कला शिक्षक दिलीप दारवेकर यांनी आषाढी एकादशीनिमित्त माझी चित्रवारी हे चित्र प्रदर्शन भरवलं. नागरिकांचा या प्रदर्शनालाही मोठा प्रतिसाद मिळाला. जालना इथं श्री आनंदी स्वामी महाराजांच्या आषाढी एकादशी पालखीचा सोहळा उत्साहात साजरा झाला. यावेळी तरुणांनी मल्लखांबावरच्या थरारक कसरती केल्या. भाविकांच्या सेवेसाठी ठिकठिकाणी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 1276 गावांमधल्या 99,648 पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध झाली आहे. जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी ही माहिती दिली. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची तसंच अॅग्रीस्टॅक नोंदणी प्रक्रिया तातडीनं पूर्ण करावी असं आवाहनही जाधव यांनी केलं. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या 1582 गावांमधले 96,920 शेतकरी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक शाहूराज हिरे यांनी दिली. हिंगोली जिल्ह्यात काल सायंकाळी 6:50 सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. भूकंपमापक केंद्रात या धक्क्याची तीव्रता 3.1 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसंच अफवा पसरवू नयेत असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या वतीनं पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांच्या जयंतीनिमित्त काल 1 दिवसीय गिरीभ्रमण मोहीम घेण्यात आली. संस्थेचे 250 अधिक विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले. वृक्षारोपणासाठी तयार केलेल्या सीड बॉल्सचं या मोहिमेदरम्यान रोपण करण्यात आलं. भारताची स्क्वॅश खेळाडू अनाहत सिंग हिनं जागतिक कनिष्ठ गट स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. कॅनडात ओंटारियो इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात अनाहतनं इजिप्तच्या रुकैया सालेम हिचा 11-3, 11-7, 11-9 असा पराभव केला. कनिष्ठ गट स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धा जिंकणारी अनाहत पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेत काल दुसरा सामना 90 धावांनी जिंकून भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. काल हरारे इथं झालेल्या सामन्यात भारतानं दिलेल्या 220 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान संघ 18व्या षटकातच अवघ्या 129 धावांवर सर्वबाद झाला. राज्यात आज विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, कोकणात ऑरेंज अलर्ट, तर पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा परिसराला रेड अलर्ट देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्यात आज सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अहमदनगर तसंच नाशिक जिल्ह्यातून होणाऱ्या विसर्गामुळे जायकवाडी धरणात सध्या 80,000 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद या वेगानं पाण्याची आवक होत आहे. धरणाची पाणी पातळी सुमारे 48% पोहोचली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट पेपरफुटी संदर्भातलं आंदोलन संपल्याचं काँग्रेस जनता पार्टीकडून जाहीर. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. प्रल्हाद जोशी यांच्याकडे कार्यभार. आज कारगिल विजय दिवस. आणि भारताच्या अनाहत सिंगनं पटकावलं जागतिक कनिष्ठ गट स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.